Red FM MH935 सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर एमएच 935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात और आशीष पवार फिलहाल मेरे साथ है जिनसे बहुत सारी बातें मैं कर रहा हूँ।
कोविड येण्यापूर्वी तू काय करायचास मग?
मी याच्या पहिले जे नाशिक मध्ये जे नो पार्किंग च्या गाड्या उचलतात त्या टेंडर मध्ये मॅनेजर होतो।
ओके, आणि मग कोविड आल्यापासून मग तू आता अँब्युलन्स चालवतोय?
हो।
सो मला सांग आशीष, पहिला पेशंट जेव्हा तू नेलास हॉस्पिटल मध्ये तेव्हा काय रिएक्शन होतं तुझं आणि घरच्यांचं काय रिएक्शन होतं त्यावेळेस? काही भीती वगैरे नव्हती मनात?
भीती म्हणजे भरपूर भीती होती की आता आपण पेशंट घेऊन गेलो, आपण पीपीई किट वगैरे पूर्ण घातलेलं आहे, पण आपण आपल्या गाडीत तो येऊन बसला आणि आता आपण त्याला घेऊन गेलो, आपल्या सोबत त्याचं कॉन्टॅक्ट आले 10 ते 15 मिनिट जे पण म्हणजे त्यांच्या घरापासून हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्या तो 10 ते 15 मिनिट असं वाटलं होतं की बा आपण पेशंट घेऊन चाललोय बो, ती मनात पूर्ण धास्ती होती। त्याच्यानंतर मग परत हॉस्पिटलला आल्यानंतर पूर्ण गाडी सायंकाळ करून टाकली डायरेक्ट पूर्णपणे की बा म्हणजे मनात नको राहिला की बा पेशंट पॉझिटिव्ह यायला बा असं।
ओके, जेव्हा तू पेशंट घेऊन गेलास तेव्हा किती लोकांची टीम होती तुझ्यासोबत?
माझ्यासोबत 2 सिस्टर होत्या आणि मी होतो पुढे।
ओके, आणि पेशंटला अँब्युलन्स मध्ये घेऊन जाताना काय गोष्टी लक्षात घेतल्या होत्या तुम्ही पहिल्यांदा जेव्हा घेऊन गेलास तेव्हा?
पीपीई किट सर्वात मेन म्हणजे, आणि पेशंट बसण्याच्या पूर्वी गाडीला हायपो मारले आणि पेशंट सोडल्यानंतर परत हायपो मारला होता गाडीला।
बातों का सिलसिला यूं ही चलता रहेगा, स्टे ट्यून्ड सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। अक्षय बरोबर, बजाते रहो।